खंड तिसरा प्रकरण सोळावे लॉर्ड कर्झनचा दरबार। महासभा आटोपली पण मला दक्षिण आफ्रिकेच्या कामाच्या निमित्ताने कलकत्त्यामध्ये चेंबर ऑफ कॉमर्स इत्यादी संस्थांच्या मंडळींना भेटायचे होते। त्यासाठी मी कलकत्त्यात महिनाभर राहिलो। यावेळी मी हॉटेलात उतरण्याऐवजी ओळख मिळवून इंडिया क्लबामध्ये उतरण्याची व्यवस्था केली। या क्लबामध्ये हिंदी पुढाऱ्यांचा मुक्काम असे, त्यामुळे त्यांच्याशी परिचय करून घेऊन ते आफ्रिकेच्या बाबतीत लक्ष घालतीलसे करण्याची आशा वाटत होती। या क्लबामध्ये गोखले नेहमी नाही तरी पुष्कळदा बिलियर्ड खेळायला येत असत। मला कलकत्त्यात राहायचे आहे हे त्यांना समजताच त्यांनी मला आपल्याबरोबर राहण्याचे निमंत्रण दिले। मी त्याचा आभारपूर्वक स्वीकार केला, पण मी आपण होऊन तिकडे जावे हे मला बरे वाटेना। एक दोन दिवस वाट पाहिली तेवढ्यात गोखले स्वतःबरोबरच मला तिकडे घेऊन गेले। माझा भिडस्तपणा पाहून ते म्हणाले, गांधी तुम्हाला स्वदेशी राहायचे आहे तर मग असला भिडस्तपणा कामाचा नाही। जेवढ्या लोकांच्या संबंधात तुम्हाला येता येईल तेवढ्यांच्या संबंधात आले पाहिजे। मला तुमच्यापासून महासभेचे काम घ्यायचे आहे। गोखल्यांच्या बिराडी जाण्यापूर्वी इंडिया क्लबामध्ये मिळालेल्या एका अनुभवाचा उल्लेख करतो। या सुमाराला लॉर्ड कर्झनचा दरबार होता। त्या दरबाराला जाणारे कोणी एक राजे महाराजे या क्लबामध्ये होते। क्लबामध्ये तर त्यांना नेहमी छानदार बंगाली धोतर, सदरा व उपरणे या पोशाखात मी पाहत असे। आज पाहतो तो त्यांनी पाटलोण, पायघोळ, अंगरखा, चोपदारांच्या धरतीची पगडी आणि चकचकीत बूट घातले होते। मला वाईट वाटले आणि या फेरफाराचे मी त्यांना कारण विचारले। आमची दशा आम्हाला माहीत, स्वतःचेच धन आणि स्वतःचे किताब सांभाळण्यासाठी आम्हाला जे अपमान सहन करावे लागतात ते तुम्हाला काय करणार। जबाब मिळाला, तरी पण चोपदारांच्या धरतीची ही पगडी आणि बूट याचा अर्थ काय? आमच्यात आणि चोपदारात तुम्हाला फरक तो काय दिसला? ते आमचे तर आम्ही लॉर्ड कर्झनचे चोपदार। मी लेव्हीला गैरहजर राहिलो तरी सुद्धा ते मला भोवेल। मी आपला नेहमीच्या पोशाखात गेलो तर तो गुन्हा समजला जाईल आणि तेथपर्यंत जाऊन तरी मला लॉर्ड कर्झनबरोबर बोलायला का मिळणार आहे? मुळीच नाही। मला या स्पष्टवक्त्या गृहस्थाची दया आली। अशा स्वरूपाच्या आणखी एका दरबाराची मला आठवण होते। काशी हिंदू विद्यापीठाचा पाया लॉर्ड हार्डिंगच्या हस्ते घालण्यात आला। त्यावेळी त्याचा दरबार भरला होता। त्याला राजे महाराजे असायचेच। भारत भूषण मालवीयजींनी मलाही त्या प्रसंगी हजर राहण्याबद्दल मुद्दाम आग्रह केला होता। मी त्याप्रमाणे गेलो होतो। केवळ स्त्रियांना शोभतील अशा तऱ्हेचे राजे महाराजांचे पोशाख पाहून मला खेद वाटला। रेशमी विजारी, रेशमी अंगरखे आणि गळ्यात हिऱ्या मोत्यांचे कंठे, हातात बाजूबंद आणि पगड्यांवर हिऱ्या मोत्यांचे गुंडे, या सगळ्यांच्या बरोबरच कमरेला सोन्याच्या मुठीची तरवारही लटकावलेली असायची। ही त्यांच्या राज्याधिकाराची नव्हे पण त्यांच्या गुलामीची चिन्हे आहेत असे कोणीतरी म्हणाले। मला वाटले होते की असली नामर्दपणाची भूषणे ते स्वेच्छेनेच वापरीत असतील। मला मागून समजले की अशा तऱ्हेच्या सभांमध्ये राजांनी आपल्याकडील सर्व मौल्यवान अलंकार चढविलेच पाहिजेत अशी सक्ती असते। मला समजले की त्यापैकी पुष्कळांना असले दागिने वापरण्याविषयी तिटकारा होता आणि असल्या दरबारच्या प्रसंगाखेरीज इतर कोणत्याही प्रसंगी ते असले अलंकार घालीत नसत। ही हकीकत किती अंशाने खरी होती ते मला माहीत नाही। इतर प्रसंगी वापरोत किंवा न वापरोत, व्हॉइस रायांच्या दरबाराला काय किंवा दुसऱ्या कुठे काय, बायकांना शोभतील असले दागिने घालून जाणे त्यांना भाग पडावे ही कमी खेदाची गोष्ट नव्हे। धन, सत्ता आणि मान ही मनुष्याकडून काय काय पाप आणि अनर्थ घडवित आहेत बरे।